श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, आपला 7वा अध्याय सुरू आहे। कालच्या भागात आपण निरूपण ऐकलं, 4 प्रकारचे जे भक्त असतात त्याच्यापैकी 4था ज्ञानी भक्त मला खूप आवडतो असं परमात्म्याने सांगितलं। आणि कितीतरी जन्म त्यांनी या ज्ञानप्राप्तीसाठी घालवले असतात आणि शेवटी त्याला तैसी गुरु कृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी। कितीतरी जन्मानंतर गुरु कृपा उखा उजळली, गुरुकृपारूपी उषा उषककाल झाला त्याच्या आयुष्यात, आणि त्यामुळे काय झालं, तीथ साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी। मग त्याची दृष्टी जिथपर्यंत पडेल तिथपर्यंत त्याला सगळं साम्य, सगळं जग हे वासुदेव आहे असा एक बोध त्याच्या ठिकाणी निर्माण होतो। पण नंतर काही लोक असे असतात की 10 ठिकाणी 10 देवाची पूजा करतात, 10 देवांची भक्ती करतात, त्यांना हे कळत नाही की ते सर्व देव तरी मीच आहे। ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीची माते चुकले, मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा। मी जो त्यांच्या अंतरात बसलेलो आहे परमात्मा रूपाने, ते मला सोडून जागोजागी देवाला शोधत हिंडलेत। पण असं करूनही काही हरकत नाही। पुढे माऊलीने सांगितलं की पै जो जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी, तयाची ते चाड पुरी पुरविता मी। मीच सर्वांची चाड पुरवतो। लोक निरनिराळ्या देवतांतराची पूजा करतात, ती सर्व चाड मीच पुरवतो। आणि ऐसे जेणे जे भाविजे, ते फळ तेणे पाविजे। त्याचा जसा संकल्प असेल त्या त्याप्रमाणे ते फळ त्याला मिळते। पण त्याला हे कळत नाही की परी तेही सकळ निपजे माझेची स्तव, हे सगळं सुद्धा माझ्यामुळेच घडून येते, ही त्यांना त्या अल्पबुद्धी लोकांना कळत नाही। आणि ते जे फळ असतं जे त्यांना इतर देवतांपासून मिळालं असतं ते नाशवंत असतं, आणि माझ्यापासून जे मी फळ देतो ते मात्र शाश्वत असतं। आज 7व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आपण घेऊया, सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयाः, परं भाममजानन्तो ममावयं मनुत्तमम्। अविनाशी अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरूपाने ओळखतात। परी तैसे न करती प्राणिये, वाया आपुल्या हिती वाणिये, पै पोहता ती पाणिये तळहा तिचेनी, नानामृताच्या सागरी बुडिजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे, आणी मनी तरी आठविजे थिल्लोर रोदकांते। हे ऐसे काईसे या करावे, जे अमृतिही रिगोनी मरावे, ते सुखे अमृत होनी का नसावे अमृता माजी। तैसा फळ हेतुचा पांजरा, सांडुनिया धनुर्धरा, का प्रतीती पाखी चिदंबरा गोसाविया नोहावे। पण लोक तसे करीत नाहीत, व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात। ते त्यांचे करणे म्हणजे तळहातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे, किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे, आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी? अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे हे कशाला करायला पाहिजे? तर अमृतामध्ये सुखाने अमर होऊन का राहू नये? आपल्या शरीराच्या आतमध्येच आपल्या जवळच परमात्मा आहे. जवळचा परमात्मा सोडून इकडे तिकडे जाणे म्हणजे डबक्यातील अगदी ओंजळवर पाण्यामध्ये बुडून मेल्यासारखे आहे. अर्जुना त्याप्रमाणे फळाशीचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूपी पंखाने चिद आकाशामध्ये हवा तसा संचार करणारा समर्थ का होऊ नये? कशाला घाबरायचे? हे ऐसे काहीसे या करावे जे अमृतीही रिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊन का नसावे अमृता माझी. जेथ उंचावतेनी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे आपुलेनी सुरवाडे उडो ये कैसा तया उपा मापका सुवावे मज अव्यक्ता व्यक्तका मानावे सिद्धस्तका निमावे साधनवरी परीहा बोल आघवा जरी विचार जतसे पांडवा तरी विशेषे या जीवा न चोजवेगा. त्या चिद आकाशामध्ये जितके आपण उंच जाऊ जितके वरवर जाऊ तितका आपल्याला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. मुक्त होऊन राहावे. त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला त्या निराकाराला साकार का समजावे? मी स्वतः सिद्ध असताना माझ्या प्राप्तीकरिता साधने करून का मरावे? अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट व्यवस्थित समजत नाही. म्हणून हे असं घडते. तया उमपा माप का सुवावे? ज्याला माप लावता येत नाही, ज्याला ज्याचं मेजरमेंट करता येत नाही, ज्याचे डायमेन्शन्स आपल्याला माहीत नाही, त्याला डायमेन्शन्स लावून का त्याला लिमिटेट करायचं? मज अव्यक्ता व्यक्त का मानावे? मी सर्वव्यापी सर्वेश्वर जगात पुरून उरलेला मला का तुम्ही बांधून ठेवता? सिद्ध असत का निमावे साधनवरी? सिद्ध असताना साधनाची गरज काय? नाहं प्रकाश सर्वस्य योग माया समावृताः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजम व्ययम्. सर्वांना माझे ज्ञान नाही, कारण योग मायेने मी आच्छादित झालो आहे आणि म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला कधीच जाणू शकत नाही. काजे योग माया पडळे हे जाली आहा ती आंधळे म्हणोनी प्रकाशाचे नि देह बळे न देखती माते एरवी मी नसे ऐसे काही वस्तु जात असे पाहे पाकवन जळ रसे रहिताहे पवन कवणाते न शिवेची आकाश केन समायेची हे असो एक मिची विश्वी असे. कारण ते योग मायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहू शकत नाही. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही एकही पदार्थ आहे का? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठेतरी आढळेल का, मिळेल का? एरवी मी नसे ऐसे काही वस्तू जात असे पाहे पा कवन जळ रसे रहित आहे. वारा कोणाला कधी शिवतो का? आकाश कोठे व्यापित नाही का? हे बोलणे राहू दे. मीच एक सगळ्या विश्वात व्यापून उरलेलो आहे. सर्वत्र मी आणि मीच भरलेला आहे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि माम तू वेदन कश्चन. हे अर्जुना, मागे झालेल्या, सध्या असलेल्या, पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो बरं का, पण मला मात्र कोणी जाणत नाही. इथे भूते जी अतीतली, तिये मीची होनी ठेली, आणि वर्तत आहाती जे तुली तिही मिची. भविष्यमाणे जियेही, तिही मज वेगळी नाही, हा बोलची एरवी काही होय ना जाय. दोराचिया सापासी, डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी, संख्यान करवे कोण्हासी, ते विभूतांसी मिथ्यत्वे. ऐसा मी पंडुसुता, अनुस्यूत सदासता, या संसार जो भूता तो आने बोले. आता थोड़ी ऐसी गोठी सांगी जेल परियेसी, जय अहंकार तनुसी वालभ पडिले. ह्या जगामध्ये जितके काही प्राणी होऊन गेलेत पास्टमध्ये, ते मीच होऊन राहिलो. आणि हल्ली प्रेझेंटमध्ये जितके प्राणी हयात आहेत ना, ते सर्वही मीच आहे. याशिवाय पुढे जे प्राणी होणार आहेत फ्युचरमध्ये, तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त बोलायचेच, वास्तविक काही होत नाही आणि जात नाही. भविष्यमाने जीही तीही मज वेगळी नाही, हा बोलची रवी काही होय ना जाय. त्याच्या आपण खिसगणतीत कुठेच लागत नाही. आपले होणे न होणे, असणे नसणे, परमात्म्याला याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याला काही फरक पडत नाही. दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंब्या साप आहे ज्याला डोंबा म्हणतात, किंवा काळा आहे, किंवा कवड्या म्हणतो तो बडी आहे, की गव्हाळा गव्हासारखा ठिपक्याचा आहे, असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी जे आहे ते मुळातच मिथ्या आहे. त्यामधला असलेला आत्मा हा शाश्वत आहे, पण हा देह पूर्णपणे नाशवंत आहे. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांच्या मागे जन्म मरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने लागला आहे. त्यासंबंधी आता आणखी एक गोष्ट तुला सांगतो, ते ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम एकमेकांवर जडले ना, तेव्हा या देहाचा आकार स्पष्ट होतो. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत, सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. हे शत्रुतापना, हे भारता, हे अर्जुना, इच्छा आणि द्वेष यांपासून उत्पन्न झालेल्या सुख दुःखादी द्वंद्वरूपी मोहाच्या योगाने या सृष्टीमध्ये जन्माला येत्या वेळीच सर्वच्या सर्व प्राणी मोह पावतात. आता यासाठी माऊलींनी फार सुंदर रूपक देऊन हे निरूपण केलेलं आहे, हे एक्सप्लेन केलेलं आहे, ऐका. तै इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची तारुण्या आली, तेथ द्वेषेसी मांडली वराडिक. तया दोघास्तव जन्मला, ऐसा द्वंद मोह जाला, मग तो आजेने वाढविला अहंकारे. जो धृतीसी सदा प्रतिकुळू, नियमाही नागवे सळू, आशारसे दोंदीलू जाला सांता. असंतुष्टीच्या मदिरा, मत्त होनी धनुर्धरा, विषयांचा वो वरा विकृतीसी असे. तेणे भावशुद्धीच्या वाटे, विखुरले विकल्पाचे कांटे, मग चिरीले अव्हांटे अप्रवृत्तीचे. तेणे भूते भांबावली, म्हणून संसाराचिया आडवा माजी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी। आता माऊलीचं हे सुंदर रूपकयुक्त निरूपण बघा। जन्माला येत्या वेळीच सर्व प्राणी मोह पावतात आणि का बरं मग शेवटी ईश्वराचा आपल्याला त्या ईश्वराची आठवण राहत नाही, त्यावरचं हे निरूपण ऐका। तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली। इच्छा ही कोणाला मुलगी झाली? अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जडलं। देह म्हणजे हे पंचमहाभूत पंचतत्वाचं बनलेला देह, आणि त्याला असं म्हणतात की त्याला जेव्हा अहंकाराची जोड मिळते तेव्हा या शरीराचा आकार स्पष्ट होतो। तर देह आणि अहंकार यांचं दोघांचं लग्न झालं आणि त्या दोघांच्या लग्नांमध्ये इच्छा नावाची मुलगी निर्माण झाली। इच्छा नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, जवान झाली आणि त्यावेळी तिचे द्वेष नावाच्या मुलाशी लग्न झाले। इच्छा आणि द्वेष यांचे एकमेकांशी लग्न झाले। त्या दोघांपासून मग द्वंद्व मोह निर्माण झाला। द्वंद्व मोह, मोह म्हणजे ग्रीड आणि द्वंद्व म्हणजे कॉन्फ्लिक्ट। कॉन्फ्लिक्ट युक्त ग्रीड असा निर्माण झाला, द्वंद्व मोह निर्माण झाला। मग या द्वंद्व मोहाचा जो आजा अहंकार, कारण अहंकार आणि देह यांच्या लग्नापासून झाले होते मुलगी तयार, तर त्याचा नानाजी म्हणजे त्याचा आजा अहंकार त्याने त्या द्वंद्व मोहाला मांडीवर खेळून वाढवलं, कडेवर घेऊन फिरला। मग तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो। द्वंद्व मोह आणि सात्विक धैर्य या एकमेकांचं वैर असते। द्वंद्व मोहाला आपलं वर्चस्व वाटते, सात्विक मोह सात्विक धैर्य आपल्या ठिकाणी असते। पण हे नेहमी अनुकूल नसतात, हे प्रतिकूल असतात, एकमेकांचे वैरी असतात। आणि आशारूपी आशारूपी रसाने पुष्ट झाला असता मग तो छळणारा द्वंद्व मोह नियमांना जुमानित नाही, कायमस्वरूपी त्या सात्विक धृतीचा छळ करतो आणि कोणाच्या बापाला जुमानत नाही। अर्जुना, असंतोष रूप दारूच्या योगाने तो उन्मत्त होतो। कोण? द्वंद्व मोह। असंतोष रूप डिससॅटिस्फॅक्शन, कुठेच कधीच समाधान नसणे, असमाधान रूपी दारूच्या योगाने तो उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विकार रूपी स्त्रीसह राहतो। तो द्वंद्व मोह त्यांनी विकार रूपी स्त्री तयार केली आणि त्या विकार रूपी बायकोसोबत तो राहतो। कोणत्या खोलीमध्ये? पंचविषयाच्या। त्या द्वंद्व मोहाने अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले। जी अंतकरण शुद्धीची वाट होती ना, ती वाट त्यांनी बंद करून टाकली। तिथं सगळ्या काट्या तुराट्या पराट्या सगळ्या आणून भरल्या आणि त्या विकल्परूपी ते काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्मांचे आडमार्ग खुले केले। हा जो अंतकरण शुद्धीचा मार्ग तो बंद केला आणि निषिद्ध कर्म म्हणजे जे शास्त्रांनी जे नको करू म्हणून सांगितलं असे मार्ग त्यांनी ओपन केलेत आणि त्या योगाने प्राणी भांबावले आणि म्हणून संसार रूपी अरण्यात हे प्राणी पडले आणि मग मोठमोठाल्या दुःखाच्या दांडक्याने ते बडवले गेले आणि म्हणून हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे एकापाठी एक परंपरा आपल्या पाठीस लागली। येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता। परंतु ज्या पुण्य कर्म करणाऱ्या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो ते सुख दुःख इत्यादी द्वंद्वरूपी मोहाने रहित होऊन निश्चयपूर्वक माझी भक्ती करतात। मग त्यांनी त्या मार्गावर किती काटे पसरले असतील तरी जे पुण्य कर्म करणारे लोक असतात ते मात्र बरोबर आपला मार्ग निवडून पुढे पुढे आक्रमण करतात, पुढे पुढे चालतात। ऐसे विकल्पाचे वायाणी काटे देखोणी सणाणी जे मतिभ्रमाचे पासवणे घेती चिना उजू एक निष्ठतेच्या पावली रगडुनी विकल्पाचिया भाली महापातकाची सांडिली अटवी जिही मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळिक पातले किंबहुना ते चुकले वाटवधेया। असे विकल्पाचे पोकळ अणुकुचीदार काटे पाहून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देतच नाहीत असे उच्च प्रतीचे योगी असे उच्च प्रतीचे पुण्य करणारे लोक ते ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकाचे अरण्य मोठे जंगलचे जंगल मागे टाकले नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले फार काय सांगावे असे ते भक्त या काम द्वंद्व मोह इत्यादींनी या वाटमाऱ्यांच्या तळाख्यातून सुटले आणि व्यवस्थित माझ्यापर्यंत ते येऊन पोचलेत। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्तिते ते ब्रह्म तद विदुः कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम्। जे जरा व मरण यांपासून मुक्त होण्याकरिता माझा आश्रय करून यत्न करतात ना ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला ते व्यवस्थित जाणू शकतात किंवा ते जाणतात। एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्नाते आस्थाविये जयांची तया तो प्रयत्नुची एके वेळे मग समग्रे परब्रह्मे फळे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे कामसरे विरमे मन ऐसा अध्यात्मलाभ तया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाळी तेथ भेदाचिया दुबळवाळी नेणिजे तो। अर्जुना सहज विचार करून पाहिले ना तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो। ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून मग पूर्णपणाचा रस गळतो आणि त्यावेळी कृतकृत्यतेने संपूर्ण जग भरून जाते। संपूर्ण जगात एक वासुदेवच आहे एक श्रीकृष्णच आहे असा अनुभव येतो आणि ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते। म्हणजे असा योगी असा साधक असा पुण्यवान पुरुष सहज ब्रह्माची स्थिती ओळखू शकतो। कर्माचे प्रयोजन संपते आणि मग मन नाहीसे होते। अर्जुना ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो ना ज्याची कॅपिटल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहज स्थितीचा असा लाभ होतो। त्याच्या त्या बिझनेसमध्ये त्याला जो लाभ होतो ना त्याला ब्रह्म म्हणतात किंवा ब्रह्माची सहज स्थिती म्हणतात। त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो। त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य अजिबात जाणतच नाही। फार सुंदर हे निरूपण सुरू आहे। सातव्या अध्यायाचा शेवटला श्लोक फार सुंदर श्लोक असणार तो आपण उद्या घेऊ आणि वेळेच्या मर्यादेस्तव आज आपण इथे थांबूया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।